नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीधरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोयच्या वेगवेगळ्या पावण्यावेल्या उदरगती खातीर 16व्या वित्त आयोगाकडेन 28,000 कोटी रुपयांची मागणी गोंय सरकार करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. राज्यातल्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी प्रधानमंत्र्यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यावळीत व्हडा संख्येन वांटेकार जावचे अशें आवाहन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी केलां. कोंकण मराठी परिषदेच्या शेकोटी संमेलनाचे उक्तावण वीजमंत्री सुदीन ढोळीकार हांच्या हस्तुकी फाल्यां नागेशीत जातले. लोकांक आणि राजकीय पक्षांक तपासपा खातीर गोंय राज्य वेंचणूक आयोगान तयार केल्ली अंतीम मतदार वळेरी 6 जानेवारी सावन उपलब्ध आसतली. आता खबरो विस्तारांत. गोयच्या वेगवेगळ्या पावण्यावेल्या उदरगती खातीर 16व्या वित्त आयोगाकडेन 28,000 कोटी रुपयांची मागणी गोंय सरकार करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. तशेंच गोंय जरी ल्हान राज्य आसले तरी लेगीत राज्याच्या मूळ लोकसंख्ये परस गोंयांत दर वर्सा येवपी फ्लोटिंग लोकसंख्या सुमार 1 कोटी इतकी चड आसा. ह्या निकशाचो विचार करून आयोगान हो निधी मंजूर करपाची गरज आसा हाची माहिती आयोगाक दितले अशें तांणी सांगले. मुखेलमंत्र्यांनी आयज पर्वरे मंत्रालयांत वेगवेगळ्या खात्याचे सचीव आणि खाते प्रमुख तशेंच अधिकाऱ्यां वांगडा 16व्या वित्त आयोगाच्या भेटीच्या फाटभुंयेर तयारीचो नियाळ करपी खास बसका घेतली. ह्या वेळार खाते प्रमुखांनी तांच्या खात्याक निधीची खंय आणि कशी गरज आसा ताचें प्रेझेंटेशन मुखेलमंत्र्यांसमोर सादर केलें. गोंयांत 9 आणि 10 जानेवारीक वित्त आयोगाचे शिष्टमंडळ येता. 9 जानेराक आयोगाच्या वांगड्यांची पंचायत, नगरपालिका, मंत्रीमंडळ, जिल्हो पंचायत वांगडी, उद्योजक तशेंच वेगवेगळ्या पक्षांच्या वांगड्याकडेन बसका जातली अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिली. राज्यातल्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी प्रधानमंत्र्यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यावळीत व्हडा संख्येन वांटेकार जावचे अशें आवाहन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी केलां. आयज शाळांच्या मुखेल्यांकडेन आभासी माध्यमावरवीं केल्ल्या भासाभासीत ताणें हें उक्तायलें. परीक्षा पे चर्चा कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां परिक्षेच्या ताणतणावा संदर्भातले प्रश्न विचारपाची संद सोडूं नाकात अशें तांणी सांगलें. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांक ह्या ऑनलायन पोर्टलाची माहिती दिवन चडांत चड भुरगे उक्तेपणान आपले प्रश्न मांडटले हाची खात्री करची अशें शिक्षण संचालनालयान मागलां. परिक्षा पे चर्चा हे कार्यावळीची अंदूची ही 8वी आवृत्ती. ह्या कार्यावळीत वांटेकार जावपाक 14 जानेवारी मेरेन ऑनलायन प्रस्न विचारपाची संद आसा. गोंय SCERT पोर्टलाचेर परिक्षा पे चर्चा कार्यावळीची लिंक उपलब्ध आसा अशें तांणी ह्या वेळार कळीत केलें. 14व्या वित्त आयोगान मडगांव पालिकेक फाटल्या वर्सा जो निधी मंजूर केल्लो तातले 7 कोटी 9 लाख रुपया वापराविना पडून आसात. हो पडून आशिल्लो निधी मडगांव पालिकेच्या हेर उदरगतीच्या कामा खातीर वापरपाचो निर्णय पालिकेच्या आयज जाल्ल्या बसकेंत घेतलो. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हांच्या यजमानके खाला ही बसका जाली. हे बसकेंत पालिका वांगड्यांनी हो थाराव मंजूर केलो. मडगांव शहरांत सध्या सारकी पार्किंगेची वेवस्था नाशिल्ल्यान लोक रस्त्यार गाडयो पार्क करतात. ताचेर उपाय काडपा खातीर मडगांव पालिकेच्या फाटल्यान जी सुवात आसा थंय हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्प उबो करपाचो थाराव आयचे बसकेंत मंजूर जालो. सुमार 400 मीटर सुवातेंत हो प्रकल्प उबारूं येता अशी माहिती शिरोडकर हांणी दिली. कोंकण मराठी परिषदेचे शेकोटी साहित्य संमेलन फाल्यां आणि परां असे 2 दीस नागेशीत जातले. नागेश महारुद्र संस्थानात सुरू जावपी ह्या संमेलनाचे उक्तावण फाल्यां म्हळ्यार शेनवारा सांजे 4 वरांचेर वीजमंत्री सुदीन ढवळीकर हांच्या हस्तुकी जातले. नामनेचे साहित्यीक प्राध्यापक मनोज बोरगांवकर ह्या संमेलनाची येजमानकी चलयतले. 2 दिसांच्या ह्या शेकोटी साहित्य संमेलनात जयवंत दळवी हांच्या साहित्याचेर समग्र चर्चा, युवा सृजन संवाद, आगामी काळातील स्त्रिया पुढील आव्हाने अशी वेगवेगळ्या विषयांचेर चर्चासत्रां आयोजित केल्या. जायत्या बाल तियात्रासयत तियात्र संहिता बरोवन माचयेर सादरीकरण केल्ले कलाकार आणि पत्रकार मार्कूस गोन्साल्वीस गोंय तियात्र अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून काल वेचून आयले. काल जाल्ले वेचणुकेंत मार्कूस गोन्साल्वीस हांणी सुकूर द सांताक्रूज हांचे 8-13-8-6 मतांनी जैत मेळिले. तियात्र अकादमीची नवी कार्यकारी समिती काल वेचून काढली. ती समिती अशी आसा: एंथनी बार्बाजो अध्यक्ष, मार्कूस गोन्साल्वीस उपाध्यक्ष, जाल्यार फादर जॉयल डायस, मिनीन फर्नांडीस, जेजूस आतांव, विलियम फर्नांडीस, मारियो रिबेलो आणि मारिया रिबेलो हांकां कार्यकारी वांगडी म्हूण वेचून काढल्यात. गोंय राज्य वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून तयार केल्ली अंतीम मतदार वळेरी राज्यातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार केंद्रांचेर लोकांक आणि राजकीय पक्षांक तपासपा खातीर 6 जानेवारी सावन उपलब्ध आसतली. लोकांनी आणि राजकीय पक्षांनी अंतिम मतदार वळेरींतल्यान मतदारांची नावां तपासून घेवपाची विनंती केल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात. परतून एक फावट येवकार. प्रसार भारती खबरां विभागा वतीन आकाशवाणी पणजी केंद्राचेर पूर्ण वेळ कंत्राटी पद्दतीचेर काम करपाक कार्यकारी संपादक म्हण एक तशेंच अनुवादक खबरां वाचक म्हण एक अशा 2 सुवातींचेर 2 वर्सां खातीर काम करपाक अर्ज मागयला. ही सेवा शुद्ध कंत्राटी तत्वाचेर आसतली आणि म्हयन्याक विना अट 40 ते 50 हजार पगार आसतलो. हेर माहिती अटी आणि तपशिला खातीर प्रसार भारतीच्या संकेतस्थळावेल्यो रिक्त पदांची घोषणा करपी विभागाक भेट दिवची. गोयची प्रतिमा उजळ करपासयत पर्यटनाची योग्य तरेन प्रसिद्धी करपा खातीर सरकारान एम्पॅनल केल्ल्या सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्सांची मदत जातली. हे विशीं हांव पर्यटन मंत्री तशेंच मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे लागीं चर्चा करतले अशें शिवोलेचे आमदार दिलायला लोबो हांणी सांगलें. शिवोलेचे आमदार दिलायला लोबो हांणी आयज मंत्रालयांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांची भेट घेतली. एक एजन्सी गोंयची बदनामी करपा खातीर सोशल इन्फ्लुएन्सर्सांक पयशे दिता हाचेर कारवाय जावपाक जाय. 31 डिसेंबर तशेंच नव्या वर्साक गोंयांत मोठ्या प्रमाणांत पर्यटक आयिल्ले. कोविडा उपरांत विदेशी पर्यटकांचो आंकडो उणो जालो आसलो तरी ल्हव ल्हव तो वाडपाक लागला अशें आमदार दिलायला लोबो हांणी सांगलां. दिव्यांग लोकां खातीर वास्को फोंड्या मडगांव कुडचड्या काणकोणा केप्यां कोलवा आणि दाबोळे पार्किंगाची व्यवस्था करपा खातीर सरकारान परवानगी दिल्या. ह्यो सुवाती जाणा जावन घेवपा खातीर आकाशवाणी पणजेच्या ट्विटर हँडलाक भेट दिवं येता. कला आणि संस्कृती संचालनालयान नाताला निमतान संस्था आणि वैयक्तीक अशा 2 गटां खातीर आयोजित केल्ल्या राज्य पावण्यावेल्या गोठो सजावट सर्तीचो निकाल जाहीर झाला. गोंयांत गोठो सजावटीची परंपरा तिगोवन दवरपा खातीर दर वर्सा खात्या वतीन अशी सर्त आयोजीत करपात येता. ह्या वर्सा सर्तीत संस्था गटात 28 आनी वैयक्तीक किंवा घरगुती गटात 44 जाणांनी वांटो घेतिल्लो. जुलियो डिसोजा स्वप्नेश वांयगणकर आनी श्रीमती सोनिया रॉड्रिगीस साबरवाल हांणी सर्तीचे परिक्षण केले. संस्था आणि पंगड गटात सर्तीचे पहिले इनाम 35,000 रुपयांचे पहिले इनाम आणि प्रशस्तीपत्र होली क्रॉस मळार बॉयज कुमये भाट वेळी साश्ट, दुसरे इनाम 30,000 आणि प्रशस्तीपत्र क्रिएटिव्ह बॉयज वाडी मिरशे तिसवाडे, तिसरे 25,000 रुपयांचे इनाम आणि प्रशस्तीपत्र फ्रान्सीस डिसोजा आणि पंगड मारणा शिवोले बार्देस, चौथे 20,000 रुपया आणि प्रशस्तीपत्र होली स्पिरिट पॅरिश यूथ मडगांव आणि पाचवे 15,000 रुपयांचे आणि प्रशस्तीपत्र सेंट एनी चर्च आगोंद काणकोण हांकां फावो जालां. उमेद वाडोवपी प्रत्येकी 10,000 रुपयांचे इनाम आणि प्रशस्तीपत्र शायनिंग स्टार दुळापे वेर्णा साश्ट, जॉन नो सारजोरा चिचणी साश्ट, अवर लेडी ऑफ होप चर्च कानोळे बार्देस, सेंट पीटर पॅरिश बांगिणी ओल्ड गोवा तिसवाडी आणि तळपाखुरीस बॉयज दिकरपाल साश्ट हांकां फावो जालां. वैयक्तीक घरगुती गटांत पयले 20,000 रुपयांचे इनाम आणि प्रशस्तीपत्र आलेक सिकेर काराय शिरोडा, दुसरे 15,000 रुपयांचे इनाम आणि प्रशस्तीपत्र मिलेस रिंबेलो कांपाल पणजे, तिसरे 12,000 रुपयांचे इनाम आणि प्रशस्तीपत्र मारियानो रॉड्रिगीस मुरमुरे तुये पेडणे, चौथे 10,000 रुपया फ्रॉड्रिक कॅलिस्टो योजमन पणजे आणि पाचवे 8,000 रुपयांचे इनाम शॉविन एरन नोरोन्ना विद्यानगर मडगांव साश्ट हांकां फावो जालां. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयच्या वेगवेगळ्या पावण्यावेल्या उदरगती खातीर 16व्या वित्त आयोगाकडेन 28,000 कोटी रुपयांची मागणी गोंय सरकार करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. राज्यातल्या विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी प्रधानमंत्र्यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यावळीत व्हड्या संख्येन वाटेकार जावचे अशें आवाहन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी केलां. कोकण मराठी परिषदेच्या शेकोटी संमेलनाचे उक्तावण वीजमंत्री सुदीन ढवळीकर हांच्या हस्तुकी फाल्यां नागेशीत जातले. आणि लोकांक आणि राजकीय पक्षांक तपासपा खातीर गोंय राज्य वेंचणूक आयोगान तयार केल्ली अंतिम मतदार वळेरी 6 जानेवारी सावन उपलब्ध आसतली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.